अहो हे भारू लईच भारी आहे, पण जरा नवीन ऐकू की काहीतरी.
नवीन ऐकायचं म्हणता?
हा
ऐका. हे राजांचा गणी विकावा, शिवरायांचा गणी विकावा,
शिवरायांचा गणी विकावा, शिवरायांचा गणी विकावा, शिवरायांचा गणी विकावा, शिवरायांचा गणी विकावा. हरी हो हरी हो.
अहो पर नाईक नेमकं काय?
अवा मुघल हे कपटी,
लईच कपटी बघ.
अंत ज्ञान अडकवला आमचा वाघ.
नाही तर काय,
दरबारातल्या डरकाळीनं मुघलांच्या आता पिढ्याच्या पिढ्या झाल्या बाद.
मुघल म्हणतात की तोबा तोबा,
बड खतरनाक ये शिवबा. नग लढाया या वासाला, नग पिढा या मराठ्याला, हक राजांचा सगनी माला, नाव ऐकून वैर पळाला. सुभेदार, सौराज्य राहिलं शेकडो कोसावेरी, राजगडी कसा शंकर ह्यो जावा, म्हणून राजांनी युगत ही केली औरंग्याला युक्तीनं ठोकावा. भांडू कनी माशी तुम्हा जावा, मुघला नया चको बचावा, कनी माची मती गुंगा, या फस असा टाकला राया, मरणाशी खेळ खेळावा, असा राजांनी मांडल कावा.
शिवरायांचा गणी विकावा, शिवरायांचा गणी विकावा, शिवरायांचा गणी विकावा, शिवरायांचा गणी विकावा.
हरि हो हरि हो. आणि म्हणून गडा हो, राज आपलं भारी, हर युगात त्यांची न्यारी, औ साहेबांची भवानी, पाठ राखती या खरी. जगमंदी असा गादावा, शिवरायांचा गणी विकावा,